ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ವಿಜಯಾ ಸಹಸ್ರಾವ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ ಬಾತ್ಮ್ಯಾ. ದೇಶಾಚ್ಯಾ ಇತಿಹಾಸಾತಲ್ಯಾ ಮಹತ್ವಾಚ್ಯಾ ಘಟನಾಂಪ್ರಮಾಣೆ ಮಹಾಕುಂಭಾಚೀ ನೋಂದ್ ಹೋಯಿಲ್ ಅಸಂ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯಾಂಚ ಲೋಕಸಭೆತ್ ಪ್ರತಿಪಾದನ್. ನಾಗ್ಪುರ್ ಹಿಂಸಾಚಾರಾತ್ ಪೊಲೀಸಾಂವರ್ ಹಲ್ಲಾ ಕರಣಾರ್ಯಾಂವರ್ ಕಡಕ್ ಕಾರವಾಯಿ ಕರಣ್ಯಾಚಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡಣವೀಸ್ ಯಾಂಚಿ ಗ್ವಾಹಿ. ಶಾಂತತಾ ರಾಖಣ್ಯಾಚ ಸರ್ವಾಂನಾ ಆವಾಹನ್. ಅಂತರಾಳವೀರ್ ಸುನೀತಾ ವಿಲಿಯಮ್ಸ್ ಆಣಿ ಬೂಚ್ ವಿಲ್ಮೋರ್ ಹೆ ಪೃಥ್ವೀಚ್ಯಾ ದಿಶೆನ ನಿಘಾಲೆ. ಮುಂಬೈ ಶೇರ್ ಬಜಾರಾಚಾ ಸೆನ್ಸೆಕ್ ಎಕ್ ಹಜಾರ್ ಎಕ್ಷೆ ಎಕ್ತೀಸ್ ಅಂಕಾಂಚಿ ವಾಡ ನೋಂದವತ್ ಪುನಃ 75,000 ಪಾತಳಿವರ್. ಆಣಿ ಇಂಗ್ಲಂಡ್ಮಧ್ಯೆ ಸುರು ಅಸಲೆಲ್ಯಾ ಕಬಡ್ಡಿ ವಿಶ್ವಚಷಕ್ ಸ್ಪರ್ಧೆತ್ ಭಾರತೀಯ ಮಹಿಳಾ ಸಂಘಾಚಿ ವಿಜಯಿ ಸಲಾಮಿ. ದೇಶಾಚ್ಯಾ ಇತಿಹಾಸಾತಲ್ಯಾ ಮಹತ್ವಾಚ್ಯಾ ಘಟನಾಂಪ್ರಮಾಣೆ ಮಹಾಕುಂಭಾಚಿ ನೋಂದ್ ಹೋಯಿಲ್ ಅಸಂ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯಾಂನಿ ಆಜ್ ಲೋಕಸಭೆತ್ ಸಾಂಗಿತ್ಲ. लहान सहान सोयी सुविधांची पर्वा न करता कोट्यवधी भाविक या महामेळाव्यात सहभागी झाले होते असं ते म्हणाले. अशा उत्सवांमुळे आपल्या परंपरा आणि वारशाचं भव्य दर्शन जगाला मिळालं असं त्यांनी सांगितलं. प्रयागराज इथल्या संगमातलं पाणी मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना आपण तिथल्या गंगा तलावात अर्पण केलं याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी यावेळी केला. महाकुंभापासून प्रेरणा घेऊन देशभरात नदी उत्सव झाले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हा भव्य सोहळा यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी सरकारचं आणि जनतेचं कौतुक केलं. प्रधानमंत्र्यांना हे निवेदन करण्याची परवानगी कोणत्या नियमाखाली दिली असा प्रश्न उपस्थित विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केला. त्यावर प्रधानमंत्री किंवा इतर मंत्री सभागृहात निवेदन करू शकतात तशी तरतूद नियमात असल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज आधी 1 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. नागपुरात काल झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. काल रात्री नागपुरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवेदन दिलं. सर्व समुदायांचे सण उत्सव सध्या सुरू आहेत आणि अशावेळी सर्वांनीच एकमेकाप्रती आदरभाव राखावा, शांतता राखावी असं आवाहनही त्यांनी केलं.
कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नागपूरच्या घटनेबाबत विधान परिषदेत निवेदन दिलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली.
पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत.
राज्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींच्या शोधार्थ राज्य सरकारनं स्वतःहून एक मोहीम राबवली असून येत्या 3 महिन्यात अशा बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी एक केंद्र निर्माण केलं जाईल अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भातल्या लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते. बांगलादेशातून येणाऱ्या नागरिकांपैकी काहींची कागदपत्रे योग्य निघाली आहेत तर काहींची आधार कार्ड देखील बनली आहेत आणि ती आधार कार्ड वैध ठरलेली आहेत. अशा पद्धतीनं बनवलेली कागदपत्र बोगस आहेत का याची तपासणी करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार सहकार्य करत नाही हीच मोठी अडचण असल्याचं कदम यांनी यावेळी सांगितलं. यासंदर्भातली सगळी माहिती केंद्र सरकारकडे दिली असून केंद्रीय गृहमंत्री यासंदर्भात गांभीर्यानं लक्ष घालत आहेत असंही कदम यावेळी म्हणाले. नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, विधी आणि न्याय, सामाजिक न्याय, इतर मागास आणि बहुजन कल्याण या विभागाच्या अर्थसंकल्पातल्या अनुदान मागण्या विधानसभेत आज मंजूर करण्यात आल्या. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे पृथ्वीच्या दिशेनं यायला निघाले आहेत. एकूण 4 अंतराळवीरांना घेऊन येणारं ड्रॅगन हे यान आज सकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळं झालं. ताशी सुमारे 27,000 किलोमीटर वेगाने ते पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करेल. पृथ्वीपासून 18,000 फूट उंचीवर आल्यानंतर 2 ड्रॅगन पॅराशूट उघडली जातील तर 6,000 फुटांवर मुख्य पॅराशूट उघडली जातील. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या पहाटे 3:30 सुमारास अंतराळवीर समुद्रात उतरण्याची अपेक्षा आहे. पृथ्वीवर सुरक्षित परतल्यावर भारताला भेट देण्याचं आमंत्रण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना पत्राद्वारे दिलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेअर बाजारात आज खरेदीचा जोर होता. दिवसाच्या सुरुवातीला 438 अंकांनी वर गेलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स नंतर काहीसा विक्रीच्या दबावाखाली आल्याचं दिसलं. मात्र नंतर सातत्यानं खरेदी झाल्यामुळं निर्देशांक 1215 अंकांची झेप घेत 75,000 पातळी ओलांडून गेला. दिवस अखेरीस किंचित खाली घसरून कालच्या तुलनेत 1131 अंकांची तेजी नोंदवत सेन्सेक्स 75,301 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी कालच्या तुलनेत 325 अंकांनी वधारून 22,834 वर बंद झाला. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं विजयी सलामी दिली. ड गटात वॉल्व्हर पॅम्प्टन इथं आज संध्याकाळी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघानं वेल्स संघावर 89-18 असा दणदणीत विजय नोंदवला. भारतीय पुरुष संघाचा दुसरा सामना आज रात्री स्कॉटलंड बरोबर होणार आहे. या स्पर्धेत महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांमध्ये भारत गतविजेता आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लॅगझॉन यांची भेट घेतली. नवी दिल्लीत झालेल्या या भेटीत बोलताना नड्डा यांनी नवजात शिशू ते वयोवृद्ध यांच्यासाठीच्या आरोग्य सुविधांमध्ये देशाने केलेली प्रगती अधोरेखित केली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधल्या मुक्त व्यापार कराराबाबतच्या चर्चेमुळे उभय देशांमधले संबंध दृढ होतील असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज व्यक्त केला. ते नवी दिल्लीत भारत न्यूझीलंड आर्थिक मंचाला संबोधित करत होते. येत्या 10 वर्षात दोन्ही देशांमधला व्यापार 10 पट वाढण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. दोन्ही देश तरुणाईला आपल्या सामर्थ्याचा वापर करण्याची संधी उपलब्ध करून देत असल्याचं ते म्हणाले. विद्यमान कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी जोडली जाणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं ठरवलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज केंद्रीय गृह संसदीय कार्य तसंच इलेक्ट्रॉनिक्स तसंच माहिती तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत आज नवी दिल्लीत एक बैठक घेतली. त्यात हा निर्णय झाला. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं क्षयरोग निर्मूलन उपायांसाठी आयोजित इंडिया इनोव्हेशन समिट पायोनियरिंग सोल्युशन्स टू एंड टीबी या कार्यक्रमाचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं. देशाला 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करणं हे या संमेलनाचं उद्दिष्ट आहे. भारतातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध पातळ्यांवर भरीव प्रयत्न सुरू असल्याचं पटेल यांनी सांगितलं. इस्रायलच्या हवाई दलानं काल रात्री गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांची संख्या 400 झाली आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते या हल्ल्यात 500 जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. इस्रायल आणि हमास यांच्यामधल्या संघर्ष विरामासंदर्भातली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा हल्ला झाला. 19 जानेवारी रोजी दोघांनी संघर्षविराम करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे. प्राप्तिकर विधेयक 2025 सुचवलेल्या विविध तरतुदींसंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाने संबंधितांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. त्याकरता ई फायलिंग पोर्टलवर विशेष सुविधा दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांप्रमाणे महाकुंभाची नोंद होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत प्रतिपादन. नागपूर हिंसाचारात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. शांतता राखण्याचं सर्वांना आवाहन. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि ब्रुच विल्मोर हे पृथ्वीच्या दिशेनं निघाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1131 अंकांची वाढ नोंदवत पुन्हा 75,000 पातळीवर. आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.